लाइट्स कैमरा ऍक्शन.
नमस्कार, मी अनिकेत विश्वासराव. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
चमेली फिल्म केवढी हिट झाली आणि त्यातले कलाकारही एवढे मोठे होते, कसा होता तुझा एक्सपिरियन्स? तुला थोडं दडपण आलं का रे, कारण इतकी मोठी स्टारकास्ट म्हटल्यानंतर?
दडपण नक्कीच आलं. माझा सीन करीना बरोबर होता फक्त, आणि मला करीनाला अशी झटापट्टी वगैरे आमची होती. माझ्याकडे बघूनच तिला कळलं की हा नर्वस आहे आणि हा त्यामुळे, आणि ती स्वतः फारच सिन्सिअर आणि फारच प्रोफेशनल आहे. जास्त करून मलाच बोलायचं होतं आणि तो सीन वन शॉट होता, त्यामुळे पण दडपण होतं. म्हणजे पहिला टेक झाला तेव्हा डिरेक्टरने सांगितलं की खूप थिएटरिकल होते, स्टेजी होते, म्हणजे नॉलेज काही नव्हतं क्राफ्ट काय असतं ऍक्टिंगचं. सो मी केला, मग फायनल झाला, आवडला. मग राहुल बोस, करीना वगैरेंनी सांगितलं की व्हेरी गुड, मस्त सीन झाला आणि आय वॉज हॅपी.
पण मला सांग की मग त्यानंतर तर तू हिंदीमध्ये तुझं करिअर करू शकला असतास.
नाही, मला काही चॅनल मिळाला नाही. म्हणजे मी श्री हवाने त्याच्या इकडे ऑडिशन घेतलं, 7-8 ऑडिशन दिले होते, पण तिकडे माझा एक मित्र सोर्स होता ज्याने मला इंट्रोड्यूस करून दिलं तिकडे, आणि त्यानंतर माझं मराठीत काम सुरू झालं. काही ऍड्स केले आम्ही, पण ऑडिशनला कधी मोस्टली जायलाही वेळ नाही मिळायचं, कारण रोज शूटिंग असायचं. ऊन पाऊस डेली सोप असल्यामुळे मी रोज शूटिंग करत असायचो.
मला अजूनही ते सारे कळत नकळत घडते, आणि ऊन पाऊसचं जे गाणं होतं टायटल ट्रॅक ते मला खूप आवडायचं. आणि किती दिवस तरी मला वाटतं माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी होत्या की ज्यांचं रिंगटोन तो होता. पण मला सांग की सिरियलमुळे तुम्ही घराघरात पोहोचता आणि तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते, मग ते साईन घेणं, ऑटोग्राफ घेणं, ते सगळं सुरू होतं. तसं तुझ्यासोबत कधी झालं आणि त्यामुळे नक्कीच फरक पडला असेल?
हो नक्कीच, सिरियलनी एक आपण एक हाऊसहोल्ड नेम होतोच, आणि ऊन पाऊस तुला माहितीये खरंच पॉप्युलर होती त्यावेळेस. म्हणजे खूप विजिट गेस्ट म्हणून विजिटला जाणं वगैरे हे सगळं सुरू झालं होतं, ऑटोग्राफ्स देणं. पहिली ऑटोग्राफ मी दिली होती बोरिवलीला, तेव्हा नायक सिरियल सुरू होती, एक मिडल एज असा पुरुष होता त्याने घेतली होती. आणि त्यानंतर मी ऍक्च्युली प्रॅक्टिस केली. मला माहितच नव्हतं ऑटोग्राफ द्यायचं वगैरे, आणि त्या तिकडे मी ऑटोग्राफ दिली जी मी बँकेत जी माझी ऑटोग्राफ होती ती मी तेव्हा दिली होती. आणि त्यानंतर मग मी प्रॅक्टिस केली आणि वेगळी ऑटोग्राफ साठी. हा तीच आहे,
आता ती फिक्स आहे.
फिक्स आहे, फिक्स.
पण ती बँकेतली नाही.
नाही, ती बँक ती नाही.
तू अनेक फिल्म्स केल्यात, म्हणजे मी जर तुझा ग्राफ फिल्मोग्राफी काढायला गेली तर अरे बापरे काय काय विचारू आणि काय काय नको विचारू असं होईल. पण मला असं वाटतं की पोस्टर बॉईज जी आहे ती खूप पॉप्युलर झाली आणि त्यात तुझा कॅरेक्टर खूप पॉप्युलर झालं. फक्त लढमणामध्ये पण तुझा अलेक्सचा जो रोल होता तो कसा मिळाला?
तो खरंच एक टर्निंग पॉईंट होता. टप्प्याटप्प्यात जसं आपल्याला टर्निंग पॉईंट्स मिळत जातात, म्हणजे नाटक मिळालं, मग ऊन पाऊस मिळाली, तसं मी सिरियलमधनं ब्रेक घेतला होता आणि मला फिल्म्स करायच्या होत्या, आणि त्या काळात मला फक्त लढमणा मिळाली
लकीली.
हो, त्यांनी मला बोलवलं भेटायला. आधी कास्टिंग वेगळं होतं कम्प्लिटली, त्यांचे काही डेट्सचे प्रॉब्लेम झाले त्यामुळे मग मी इन झालो. त्यासाठी ऑफकोर्स ऑडिशन वगैरे काही घेतली नाही. आणि
संजय तुला ऑफर झाले असं झालं?
हो नक्कीच. आणि तसंच टर्निंग पॉईंट काही वर्षांनी पोस्टर बॉईज मुळे आला. मग पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, बघतोस का मुजरा कर हे मग थोडं कन्सिस्टंटली सुरू झालं.
कधी तुला रियालिटी शोचा भाग व्हायची इच्छा नाही झाली अनिकेत? कारण तू जसं म्हणालास की तुला एका भिंतीच्या कॅरेक्टरसाठी, एका विनोदी रोल साठी तुला अवॉर्ड मिळाला, पण तुला असं वाटलं नाही की कोणत्या, जसं आजकाल कॉमेडी शो आले किंवा रियालिटी शोचा भाग होण्याची तुला कधी इच्छा नाही झाली?
रियालिटी शो मी केला, डान्सचा केला एकापेक्षा एक. एक अँकर केला, महाराष्ट्र सुपरस्टार, सुपर वुमन, हे सगळं अँकर केले. पण कॉमेडी मला आय डोंट नो तेवढं ह्यांच्या लेवलचं मी करू शकेन की नाही, ते मला जमू शकणार नाही असं मी नाही म्हणत आहे. पण ती जी एक स्पॉन्टेनिटी आहे जी आता प्रियदर्शन जाधव असेल किंवा काय, आय डोंट नो मी मॅच करू शकेन की नाही त्यांचं हॅट्स ऑफ.
पण आय लव्ह युअर परफॉर्मन्स इन मस्का. काय फिल्म, काय काम, आणि आय वॉज सो कन्व्हिन्स्ड विथ युअर रोल. म्हणजे मला असं वाटलं अरे काय बॉस म्हणून तुझे काही तुला गंडवलं, यु नो. एक तर फिल्म पण कमालच होती. रिव्ह्यू मध्ये सांगितलंही होतं की अनिकेत विश्वासराव वॉज अ सरप्राईज, सो कमाल काम केलं तू त्याच्यामध्ये. हे बघ, असं काही नाही की तुमच्याबद्दल रुमर्स येत नाहीत, तुमच्याबद्दल काही वाईट न्यूज येत नाहीत, आणि अर्थात एका ऍक्टरला त्या गोष्टींमधनं पण जावं लागतं. असंच रिलेशनशिपच्या बाबतीतही होतं. तर तुझं आणि पल्लवीचं रिलेशन वॉज व्हेरी पॉप्युलर, म्हणजे यू गाईज वर लाईक आयडल कपल यार, असं असायला हवं वगैरे. आज तुम्ही एकत्र नाही आहात, पण त्यामुळे त्याच्यानंतरही तुला बऱ्याचदा काही गोष्टी ऐकाव्या लागल्या असतील किंवा यु नो चुकीच्या घेतल्या असतील लोकांनी.
हो नक्कीच, जे ब्रेकअप होतं रिलेशनशिपचं, खूप वर्ष आम्ही एकत्र होतो. आम्ही आधी एकमेकांना ओळखत होतो. एका सिरियल मध्ये आम्ही एक काम केलं होतं, त्याच्यामध्ये माझा खूप छोटा रोल होता, त्यामुळे नंबर्स होते आमच्याकडे. मग उनपाऊसचं होर्डिंग बघून त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेट करायला कॉल केला. मग एपिसोड बघून कॉल केला की चांगलं काम होत आहे, आवडत आहे सगळ्यांना. आणि सडनली झालं, म्हणजे सडनली म्हणजे आमचं आम्ही टेक्स्ट करायला लागलो एकमेकांना. मग फोन कॉल्स वाढले, मग एकदा भेटलो, मग त्याच्यानंतर परत भेटलो, माझ्यानंतर परत भेटलो, मग भेटतच राहिलो.
काय झालं की तुम्ही सेपरेट झालात, आणि मग त्यानंतर कदाचित असंही झालं असेल की न्यूज आली असेल किंवा काही चुकीच्या गोष्टी छापल्या गेल्या असतील तुझ्याबद्दल, असं काही झालं?
चुकीच्या गोष्टी छापल्या म्हणजे गुगलवरती तर आमचं लग्न झालंय असंच आहे अजूनही.
तुला राग नाही आला मग अशा रुमर्स ऐकून?
आला ना राग. राग पेक्षा मला म्हणजे असं कधी, माझं आयुष्य आतापर्यंत खूप स्मूथ जात होतं. म्हणजे झालं ते चांगल्यासाठी झालं. मी सांगेन जे रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांनाच खऱ्या डिटेल्स माहिती असतात. त्रास नक्कीच झाला, मी खूप असं डीपली हर्ट झालो होतो. सो माझ्या आयुष्यात असं का झालं, असं व्हायला नको होतं, या गोष्टीचा मला खूप त्रास झाला. मी खूप सेक्लुजन मध्ये गेलो होतो, एकटाच टाइम स्पेंड करायला लागलो. ती माझ्या रूम मध्येच लॅपटॉप वरती पिक्चर बघत राहायचो. मग आय बिलीव्ह की द ओनली पर्सन हु कॅन हेल्प यू इज यू, पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी तो एक पॅरल ट्रॅक चालू असायचाच. पण हळूहळू टाइम हिल्स एव्हरीथिंग, त्यामुळे ते बाहेर आलो मी. जात ना
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.